प्रकरण चौथं, मर्त्यता आणि अमरता। आपण केव्हा तरी मरणार हे प्रत्येक जणच जाणतो। हसणारं फूल केव्हा तरी कोमेजणारच। सकाळी प्रसन्नपणे उगवणारा सूर्य संध्याकाळी मावळणारच। कोमेजणे, लोप पावणे, नष्ट होणे म्हणजेच मृत्यू। जन्मसमयीची प्रफुल्लता मृत्यूसमयी थिजलेली असते, परंतु त्याला एकच अपवाद दिसून येतो, तो म्हणजे सूर्याचा। सूर्य उगवताना जसा टवटवीत आणि लालबुंद दिसतो, अगदी हुबेहूब तसाच मावळतानाही दिसतो। रोज जन्म आणि रोज मृत्यू, तरीही कधी त्याचा तिटकारा नाही, खेद नाही, विषाद नाही। प्रभातसमयीची प्रसन्नता अक्षुण्णपणे जाते समयी, निरोप घेते समयी देखील सतत कायम अखंड तेच। हीच तर अमरता नाही ना, जे कधी कोमेजत नाही, लोप पावत नाही, नष्ट होत नाही, तेच अमर। सूर्य जातो, पण अंधारात देखील मानवी मनावर उमटलेले त्याचे हास्य कधीच मिटत नाही। म्हणजेच सूर्य मर्त्य आहे रोजच्या रोज, पण त्याचे कर्तृत्व अमर आहे। म्हणूनच आपण त्याला भगवंताचे प्रत्यक्ष दिसणारे प्रतीक मानतो ना, देव अमर आहे म्हणतात तो असा। म्हणजे याचाच अर्थ असा नाही का की अमरता मिळवण्याकरता मर्त्यतेची प्रक्रियाच बंद व्हायला हवी असं नाही। किंबहुना मरणातूनच अमरता उदयाला येत असते। सूर्य कधी मावळलाच नाही तर प्रभातीच्या अमृतमय आनंदाला आपण कायमचेच पारखे होऊ। कधीकधी रूप पालटतं, पण अस्तित्व अमरत्वानी पुढे पुढे सरकतच राहतं। जसं तेल कणाकणानं मरत असतं, त्याचवेळी ज्योतीच्या रूपाने मात्र फुलतच राहतं। बीज स्वतःचं विघटन करून घेतं, परंतु तरुवर म्हणून वर वाढतच राहतं। मग तीच गोष्ट आपल्याही बाबतीत घडत नसावी का? उलट नेमकं तसंच घडतं असं सुजाण लोक आणि शास्त्र सांगतं। आत्मा अमर आहे असं सर्वच सांगतात। जीव मात्र जातो आणि पुन्हा येतो। तो जातो म्हणून नक्कीच मर्त्य आहे, आणि तो येतो तो केव्हा व कशा रूपात याची काहीच शाश्वती नसल्यामुळे सूर्य, तेल आणि बीज यासारखे मरून अमर असे त्याला आपण समजू शकत नाही। परंतु जीवाच्या ठिकाणी स्वयंभू अशी एक क्षमता आहे की ज्यामुळे तो अगदी सूर्यासारखाच अमर होऊ शकतो। सूर्याची मूळ शक्ती आदित्याची आहे। आदित्य म्हणजे अनादि, अनंत, अखंड, स्वयंभू आणि परिपूर्ण आहे। तेच शक्तिस्त्रोताने एका ठिकाणी अवगुंठित झाले। या आदित्यपणामुळेच सूर्यकार्य खंडित असूनही सूर्य अमर आहे। जीवाचं आदित्यपण हे आत्म्यात साठवलेलं आहे। म्हणून आत्म्याशी एकरूपता साधली की जीवाचं जीवपण नाहीसे होऊन तो अमर होतो। म्हणजेच जीवपण हाच जीवाच्या अमरता प्राप्तीत येणारा अडसर आहे। जीवपण म्हणजे तरी नेमकं काय? जीवाचा स्वभाव। त्याला एकटे कधीच बरे वाटत नाही। सखे, आप्त, सुहृद यांच्यातच तो नेहमी रममाण होतो। त्याला आवडणारा हा गोत्र परिवार म्हणजे मन, बुद्धी, चित्त, त्यांना सांभाळणारा अहंकार, यातूनच सातत्याने वाढणारे जणू पाणवेलांचे जाळे म्हणजे वृत्ती, इच्छा, विकार आणि वासना यांच्या जाळ्यात जीव अधिकाधिक गुरफटला जातो। कोळ्याच्या जाळ्यात सापडलेलं फुलपाखरू बाहेर पडण्याकरता जितकी अधिक धडपड करील तितकी त्याची गुंतवणूक अधिक वाढते। त्याप्रमाणे जीवपणातून बाहेर पडण्याकरता जीव जो जो उपाय शोधून काढील तो तो अपायच होऊन बसतो। मग करायचं काय? जीवाचा आदित्य जो आत्मा, त्याचाच ध्यास घ्यायचा। आपला सखा, आप्त, सुहृद केवळ आत्माच असं समजायचं। म्हणजे जीवस्वभावाचा पिंड तसाच कायम ठेवून त्याची दिशा फक्त बदलायची। म्हणजे आपोआपच जाळ्याची मिठी सैल होते आणि जीव विहंगासारखा आत्म्याकडे झेप घेऊन आत्म्याची अमरता प्राप्त करून घेतो. हृदयाशी चिकटलेल्या सर्व इच्छा आणि वासनांचा लाग सैल होणं म्हणजेच मर्त्यतेतून अमरत्वाकडे गेलेली झेप. किंबहुना हीच आत्मस्थिती. याच मार्गाने पंडित, ज्ञानी आणि शहाणे आत्मरता अवस्थेतील अत्युच्च दिव्य पातळी गाठतात. सोहम हंसहा.